असे भाव सद्गुरूंविषयी निर्माण होतात आणि सद्गुरूंची उपासना करतो. सद्गुरू अंतर्यामी आहेत अशा भावानी त्यांचं रूप अंतर्यामी पाहत त्यांची उपासना करतो आणि मग बाह्य सेवा करतो. बाह्य सेवा करताना देखील प्रथम जमेल तसं दास्य करतो. इतकं दास्य करतो की गुरूंना कौतुक वाटावं आणि गुरु म्हणतील की तू काहीतरी माग, इतकं दास्य करतोस. गुरु प्रसन्न झाल्यानंतर मग अशी विनंती करतो की तुमचा जो काही परिवार आहे, शिष्य परिवार, कुटुंब परिवार, तो सगळा मी व्हावा. तेतुले रूपे होवावा मीच एकू, मीच एक सर्व रूपाने नटून राहावं. तुमचा सगळा परिवार मी व्हावं आणि तुमच्या उपयोगी पडणारी जी सर्व सेवा साधन आहेत, पूजा साधन आहेत, उपकरण आहेत, ती उपकरण देखील मीच व्हावं अशा प्रकारे विनंती करतो. अशा प्रकारचा वर मागितल्यानंतर गुरु म्हणतात की हो तसंच होईल. तेथ हो म्हणती श्री गुरु. आणि गुरु हो म्हटल्यानंतर मात्र मी तो सगळा परिवार बनून जातो. अनेकांचे माय माऊली असणारे गुरु मग माझे एकुलते एक असे होऊन राहतील. त्यांचाही मी एकुलता एक अपत्य असा होऊन राहील. गुरु बहुतांची माये, पण अनेकांची माय असले तरी देखील माझी एकट्याची होऊन राहतील. अशा वेळेला त्यांच्या प्रेमाला मी माझा छंद लावीन. गुरूंना असं वाटलं पाहिजे की हा कुठं गेलाय, हा कुठं आहे, हा काय करतोय, हा भेटत कसा नाहीये, मी भेटल्यावरच गुरूंना बरं वाटेल, अशा प्रकारचा छंद, माझा छंद गुरूंना लावेन. एक पत्नी व्रत घेववी, गुरूंकडून एक पत्नी व्रत मी घेववीन. क्षेत्र संन्यासू करवी लोभा करवी झालेला आहे हा विषय. गुरु कृपा जी आहे सैर धावणारी, सर्वत्र गुरु कृपाच पसरणारी, सर्वांवर वर्षाव करणारी, त्या कृपेला मी गवसणी करीन. जसं चतुर्दिक्षू वारा न लाहे निघो बाहिरा, चार दिशांच्या बाहेर वारा जसा जाऊ शकत नाही, तसं माझ्या बाहेर गुरुकृपा कुठेही जाणार नाही असा मी गुरुकृपेलाही पिंजरा होऊन राहीन. आपुल्या गुणांची लेणी करीन गुरु सेवे स्वामिनी, हे असो होईन गवसणी मीची भक्तीसी. गुरु स्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी, ऐसिया मनोरथांची या सृष्टी अनंतारची. बाह्य सेवेच्या आधी काही मनोरथ करतो आहे, ते मनोरथ असं की गुरूंना एक पत्नी व्रत मी घेववीन माझ्या करता. गुरु बहुतांची माये परी एकलवती होऊन ठाये, मी एकुलता एक अपत्य असेन गुरूंच असं प्रेम गुरु माझ्यावर करतील. तया अनुरागा वेधू लावी, गुरूंच जे सगळं प्रेम आहे, अनुराग आहे, त्याला मी माझा वेध लावीन. माझ्याखेरीज गुरूंना काही सुचायला नको असं मी करेन. मी मागच्या वेळेला सांगितलं की गुरूंचा जो अनुराग आहे, गुरूंचं जे प्रेम आहे, ते प्रेम हे परमात्मा भावाच्या ठिकाणी अनन्य आहे. तर मी परमात्मा होईन, मी परमात्मा स्वरूप होईन. इतरांच्या तुलनेने मी सतत परमात्मा या भावामध्ये राहेन. अशा पद्धतीने राहेन की गुरूंना असं वाटेल की हा शिष्य असावा, असा शिष्य असावा, म्हणून त्यांच्या प्रेमाला माझा छंद लागेल. मी व्यापक होईन तेव्हा गुरु माझ्यावर प्रेम करतील. अशा प्रकारची मनोरथ मी रचेन, अशा मनोरथांमध्ये मी वावरेन, अशा प्रकारच्या मनोरथांची मी सतत कल्पना करेन, असे संकल्प मी करत राहीन की जेणेकरून हे गुण माझ्या ठिकाणी सहजगत्या अवतरावेत। म्हणे श्री गुरुंचे भुवन आपण मी होईन। आणि मग प्रत्यक्षात बाह्य सेवा करताना सद्गुरूंचं जे भुवन आहे, राहतं घर आहे, ते सगळं घर मी झालोय अशी भावना मी करेन। गुरु आता माझ्या घरात राहतील, माझ्या घरात याचा अर्थ मीच गुरूंचं घर होऊन राहीन। आणि दास होऊन करीन दास्य तिथींचे, आणि त्या ठिकाणी असणारा दास देखील गुरूंचं दास्य करणारा मीच असेन, आणि मी गुरूंचं सर्व प्रकारे दास्य करेन। सर्वात कठीण जर काही असेल तर दास्य हे सर्वात कठीण आहे। पादसेवन, अर्चन, वंदन आणि दास्य या चार भक्तींच्या अंतर्गत आपण या ओव्या पाहतो आहोत। कारण दासाला स्वतःचं मत नसतं, दासाला सतत धन्याची मर्जी सांभाळावी लागते। धनी आनंदित व्हावा असं सतत दासाला वर्तन करावं लागतं। दास्य हे खूप कठीण आहे। हे दास्य देखील निर्माण झालेलं आहे श्रवणाच्या पासून सुरुवात होऊन, श्रवण झालेलं आहे, श्रवणाने जीवन ध्येय निश्चित झालेलं आहे, ते प्राप्त करण्यासाठी गुरुच एकमेव आहेत हे त्याला माहीत आहे, गुरुंमुळेच ते प्राप्त होणार आहे हे त्याला माहीत आहे। असं असल्यामुळं गुरु जे सांगतात त्याची तो स्तुती करायला लागतो, गुरुंची स्तुती करायला लागतो। त्याला कोणीही व्यक्ती भेटली की आपल्या गुरुंविषयी बोलावं असं वाटतं, याला कीर्तन असं म्हटलेलं आहे। गुरुंनी सांगितलेली गोष्ट अथवा गुरु अथवा गुरुंचे गुण अथवा गुरुंचं चरित्र याच्याविषयी तो बोलत राहतो, त्याला कीर्तन असं म्हटलेलं आहे। आणि मग गुरूंचंच नाम सतत मुखामध्ये येतं। अशा प्रकारे श्रवण, कीर्तन आणि विष्णोः स्मरणम याच्या नंतर त्याचा भाव पूजेचा निर्माण होतो, तेव्हा पादसेवन भक्तीचा जन्म होतो। पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे, सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे। मात्र पादसेवन आणि अर्चन याच्यामध्ये फरक करताना समर्थांनी पादसेवन हे अतिशय अंतरंग सांगितलंय आणि अर्चन ही बाह्य पूजा सांगितली। पादसेवनाचं वर्णन त्यांनी ध्यानाचं केलेलं आहे, कारण सद्गुरूंचे पाय अविनाशी परब्रह्मसत्ता त्या ठिकाणी राहिलेले निर्गुण, त्यामुळे सद्गुरूंचं पादसेवन करायचं म्हणजे निर्गुणाशी तदाकार होऊन राहायचं। अशा प्रकारचं पादसेवन जिथून श्रवणापासून सुरुवात झाली तर सद्गुरूंपासून पादसेवनातून अर्थात उपासनेतून आनंद समाधान शांती मिळवायला सुरुवात होते। आणि असं जेव्हा आत मिळतं तेव्हा बाहेर पूजेला मनुष्य प्रवृत्त होतो। मानवी स्वभाव आहे, सहज भाव आहे, काही मिळतं तेव्हा काही करायला प्रवृत्त होतो। सद्गुरूंच्या कृपेनी, सद्गुरूंच्या उपदेशानी परमार्थात सुस्थिर होतो, याचा अर्थ उपासनेनी शांती समाधान जेव्हा मिळवतो तेव्हा सद्गुरु हे अर्चना जोगे वाटायला लागतात, त्यांचं पूजन करावं असं वाटायला लागतं। म्हणून अर्चनम मग वंदनम आणि एवढं झाल्यावर दास्य भाव निर्माण होतो. आता असा भाव निर्माण होतो की तेच सार सर्वस्व आहेत, ते म्हणतील ते. ज्या संगतीनेच विराग झाला किती कृतज्ञता आहे. मनोदरींचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेट दिला. आता त्यांच्याकरता काय करू काय नको असं व्हायला लागतं, तेव्हा दास्य भाव निर्माण होतो. एकदम होऊ शकत नाही. जे या क्रमाखेरीज दास्यभाव करायला जातात किंवा असं अंतरंग साधना झाल्याखेरीज दास्यभाव ठेवतात, त्यांचं दास्य हे तितक्या खोलीचं राहत नाही. हनुमंतांचं दास्य होतं, अति खोलीचं दास्य होतं. रामचंद्रांना देखील वेध लागेल. मन जिंकलेलं होतं. मनोजीवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम. असे पण श्रीरामदूत असणारे. त्याच्या खेरीज जे दास्य करतात अशा प्रकारचा अंतरंग भाव. कारण दास्य ही कधी कधी बाह्य वृत्ती असू शकते. सेवा करावी, पाय चेपून द्यावेत वगैरे वगैरे. हे दास्य काही काळ टिकतं आणि मग नंतर त्याची रुची बदलते. त्याला असं वाटतं की ठीक आहे, जो दास आहे तो कायम दास राहण्यासाठी त्याला ध्यान सुख मिळणं, सतत सद्गुरूंकडून तो मिळवतो आहे आणि म्हणून दास होऊन राहतो आहे, म्हणून पूजा करतो आहे. काहीतरी क्रम आहे. स्वामीजी गोष्ट सांगत असत की मेहर बाबा एका डोंगरावर असलेल्या रेस्ट हाऊस मध्ये मौनासाठी म्हणून गेलेले होते. मौनाचा काळ 4 महिन्यांचा होता. 4 महिने बाबा वरून खाली उतरणार नव्हते आणि त्यांची सगळी व्यवस्था वर त्या रेस्ट हाऊस मध्ये उत्तम रीतीने केलेली होती. फक्त वर स्वयंपाक होऊ शकत नव्हता आणि बाबा उपोषण करणार होते, प्रत्यक्ष खाणार नव्हते. ते असं म्हणाले की एक मोठा फ्लास्क भरून कॉफी मला दिवसभरात पुरेल. त्यामुळं एक मोठा फ्लास्क कॉफी त्यांनी सांगितली, केवढी कॉफी, दिवसभर थोडी थोडी घेईन मी आणि असा 4 महिने राहीन असं बाबांनी ठरवलेलं होतं. तर त्याच्यासाठी एक जण म्हणाला की ही सेवा मी करेन आणि त्यांनी ती सेवा मागून घेतली. खाली भक्तगणांकडे कॉफी केली जात असे आणि वर डोंगर चढून पायवाटेनी तो वर बंगला होता त्या रेस्ट हाऊस मध्ये बाबांना कॉफी नेऊन देत असे आणि परत येत असे. त्यामुळे तो एकटाच असा भाग्यवान साधक होता की त्याला 4 महिने बाबा दिसत तरी असत, निदान बोलत नव्हते पण दिसत असत. तो बाहेर कॉफी ठेवत असे तर बाबा आत असत आणि तो बाहेर तसाच निघून जात असे. 4 महिन्यांनंतर बाबा जेव्हा खाली आले, संपूर्ण मौन. मेहर बाबांना भगवान म्हणतात, अवतार म्हणतात. अवतार मेहर बाबा अतिशय विलक्षण व्यक्तिमत्व होतं. उपासनी महाराजांनी मेहर बाबांच्या कपाळाचं चुंबन घेतलं ते दिसल्याबरोबर आणि मेहर बाबा लहान होते वयानी, उन्मनी अवस्थेमध्ये गेले आणि कितीतरी काळ ते तशाच अवस्थेमध्ये बसून होते, विदेही अवस्थेमध्ये. आणि त्याच्यातून खाली आल्यानंतर त्यांना सर्व संसार व्यर्थच वाटायला लागला, भास मात्र वाटायला लागला. मेहर बाबा मोठे झाल्यावर आई म्हणाली की मेहर तुझं लग्न करायला पाहिजे. तेव्हा मेहर बाबा म्हणाले जर दुसरं कोणी असेल तर लग्न करायचं, मला दुसरं कोणी दिसतच नाहीये. अशा बोधावर मेहरबाबा स्थिर होते. मेहरबाबांनी खाली आल्यावर चौकशी केली की सगळी व्यवस्था उत्तम होती, फक्त मी एक फ्लास्क भरून कॉफी पाठवा असं सांगितलेलं होतं, कारण तेवढीच घ्यायची होती, तर अर्धा फ्लास्क का येत होती अशी चौकशी मेहरबाबांनी केली. तेव्हा मग कोण कॉफी करत होतं, कोण भरत होतं, पाठवत कोण घेऊन जात होतं, तर कॉफी करणाऱ्या भगिनी म्हणाल्या की मी तर एक फ्लास्क भरून कॉफी भरून देत होते. मग जो घेऊन जात होता सेवा करणारा त्याला बोलवलं तर तो म्हणाला की मी बाबांचा प्रसाद म्हणून पीत असे. डोंगर चढून जाताना दोनदा मी कॉफी पीत असे, त्याच्यात बाबांचा प्रसाद म्हणून मी कॉफी प्यायचो. दास्यही इतकं सोपं नाहीये. असेल ना केव्हा चढण चढायला सुरुवात करत असेल, दमत असेल, थोडी घेतली तर काय फरक पडतो असं वाटलं असेल, पण बाबा फक्त एवढ्याच कॉफीवर आहेत हे विसरत होता की काय कोण जाणे. म्हणून दास्य अवघड आहे. स्वामीजी एक गोष्ट सांगायचे की एका गुरूंकडे दोन खूप निष्ठावान असे सेवक भक्त होते. ते प्रत्यक्षात अंग चेपून देण्यात देखील अतिशय निष्णात होते, पण दोघांची अशी इच्छा असे की रोज आपण गुरूंची सेवा करावी. म्हणून गुरूंनी त्याला असं सांगितलं की एकाला सांगितलं की तू डावं अंग चेपून देत जा, मला पुरे आहे तेवढं, कारण दुसऱ्यालाही काही सेवा द्यायला पाहिजे, आणि त्याला सांगितलं की तू माझं उजवं अंग चेपून देत जा. आणि दोघं आपली सेवा अतिशय उत्तम करायचे आणि स्पर्श देखील फार सुंदर असतो ज्यांना त्याचं ज्ञान असतं. चेपून द्यायचं म्हणजे जोर लावून जोर जोरात दाबायचं असं नसतं. ते यशवंतराव काळजरेकर आमचे आहेत. नुसती बोटं फिरवायला सुरुवात केली त्यांनी, अशी बोटं जरी पायावरून फिरवायला सुरुवात केली हळूहळू तरी बरं वाटायला सुरुवात होते. हलके बोट तिथून ते सुरुवात करतात. तसे ते फार निष्णात अंग चेपून देत असत, पण एके दिवशी असं झालं की एक जो सेवक होता तो आजारी पडला, काही कारणाने येऊ शकत नव्हता. म्हणून गुरु असं म्हणाले की तू माझं डावं अंग चेपून देतोस, तसंच उजवं अंग देखील चेपून दे, आज तो येणार नाहीये, आला नाहीये. तर त्यांनी आपलं जे अंग होतं नेहमीचं तर ते फार उत्तम चेपून दिलं, पण दुसऱ्या शिष्याचं होतं ते दातोट खात चेपून दिलं. गुरु काही बोलले नाहीत, पण त्यांना तसा तो स्पर्शातला फरक कळला, तसा त्रासही झाला. आणि काही काळानंतर असं झालं की हा जो डावं अंग चेपून देणारा होता तर तो आला नाही, तर ते म्हणाले की आज तो आलेला दिसत नाहीये, तर तू उजवं अंग जसं चेपून देशील तसं डावं अंग देखील आज तूच चेपून दे, पण तसं नको करूस, त्यांनी तुझं अंग फार दातोट खाऊन चेपून दिलं. तो म्हणाला त्यांनी असं केलं काय, मग मी आता त्याच्या अंगाकडे बघतो. दास्य करणाऱ्याला अहंकार कधी कधी असा असतो की मी आपणहून दास झालेलो आहे, खरा मी दास नाहीये. कारण दासाला कुठलीच भूमिका नसते. दास हा अगतिकपणे जन्मभर दास्य करतो. दास हा विशिष्ट शब्द आहे. पण जो गुरुसेवक असतो तर त्याच्या ठिकाणी अशी भावना होण्याची शक्यता आहे की बाहेरच्या जगात मी फार मोठा आहे. त्या मोठेपणाचा भाग म्हणूनच दास्य असतं कधी कधी. मी एका ठिकाणी गेलो तर कुठले नाशिक किंवा कुठून एक सद्गुरू आलेले होते, एका लग्नाला गेलेलो होतो. त्या जंगली महाराज रोडच्या तिथून एक आत रस्ता, एक मोठं कुठलं हॉटेल आहे, गार्डन कार्यालय त्या हॉटेलच्या तिथं आहे. तर मी गेलो तर आमचे विश्व हिंदू परिषदेचे एक खूप मोठे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्र प्रांताचे, तर ते मला घेऊन गेले ते. तर त्यांनी एका संतांची ओळख करून दिली. तर दोन फौजदार होते, जे दोघंही त्यांचे पाय चेपत बसलेले होते, हे भगवी लुंगी भगवा शर्ट असे इकडे तिकडे पाहत होते आणि ते आपले पाय चेपत होते. बरेच संत तिथे आलेले होते माझ्यासारखे. तर ते ओळख करून देत होते. तर त्यांनी ओळख करून दिली. त्यांचं लक्ष देखील नव्हतं, ते जे लीनपणे पाय चेपून देत होते ते एकीकडं, हे एकीकडं, यांचं लक्ष एकीकडं, असा सगळा एकूण प्रकार होता. जे दास्य करणं आणि दास्य स्वीकारणं हे देखील कधी कधी इतकं चमत्कारिक दिसायला लागतं. त्यांनी दोनदा माझी ओळख करून दिली पण त्यांचं लक्षच नव्हतं त्या संतांचं. मग आणि कोणाची ओळख करून दिली, ते म्हणे यांचा फार मोठा दरबार असतो. त्या एक भगिनी होत्या, त्यांच्याकडे किती लोक येतात, जनसेवा करतात, अडचणी सोडवतात लोकांच्या. आणि मग मी वर गेल्यानंतर काय, कधी कधी लग्नात अशा प्रथा असतात की माई करून सांगतात कोण आले काय आहे त्यांचा सत्कार. त्यामुळे तसं तिथं झाल्यावर त्या ज्या बाई होत्या त्या धावत पळत आल्या, अहो म्हणे मी तुम्हाला ओळखलंच नाही, मी स्वामीजींची अनुग्रहित आहे. पण आता त्यांचा एक दरबार असतो, कुठल्या तरी गुरुवारी किंवा पौर्णिमेला कुठं जवळपास, मी बऱ्याच दिवसात आले नाही म्हणून घाई गडबडीने नमस्कार करायला लागल्या. तसं हे पाय चेपून घेणारे संत, त्यांनी माधवनाथांचं नाव ऐकल्यामुळे ते उठून उभे राहिले, या म्हणाले माझं मगाशी लक्षच नव्हतं. असं दास्य आणि धनी हे देखील एक वेगळीच गोष्ट समाजात होऊन बसलेली आहे. तशा प्रकारचा दास्य नाही आणि तशा प्रकारचा धनी नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत ते फार वेगळ्या पातळीवरून सांगतायत. श्री गुरूंचे भुवन आपण मी होईन आणि दास होऊन करीन दास्य तेथींचे. आणि त्या ठिकाणी मी दास होऊन दास्य करेन. मागच्या वेळेला मी सांगितलं की दास्य कसं करायचं हे श्रीधर स्वामी महाराजांनी दाखवून दिलं गडावर. नाथांनी दाखवून दिलं. अनेक संतांनी दास्य केलं. निर्गमागमी दातारे जे ओलांडी जती उंबरे, ते मी होईन आणि द्वारे द्वार पाळू. निर्गम आणि आगम म्हणजे बाहेर जाण्याचं आणि येण्याचं, जे ओलांडून बाहेर जायचं आणि जे ओलांडून आत यायचं, असं निर्गमागमी दातारे, दातार गुरु, त्यांचं बाहेर जाण्याचं आणि येण्याचं नेहमी ओलांडण्याचं साधन म्हणजे उंबरा. जे ओलांडी जती उंबरे, ते मी होईन आणि द्वारे द्वार पाळू. गुरूंचं भुवन होईन याचा अर्थ मी गुरूंच्या भुवनाचा उंबरा होईन, की मला ओलांडून गुरु बाहेर जातील, मला ओलांडून आत येतील, मी उंबरा होऊन राहीन. उमरा हे फ्लॅट मध्ये राहणाऱ्या मंडळींना, ज्यांचा फ्लॅट मध्येच जन्म झालाय आणि फ्लॅट शिवाय कुठलंच घर ज्यांनी पाहिलं नाही, त्यांच्याकरता जर सांगायचं झालं तर दाराच्या आत बसवलेली कडप्प्याची पट्टी ती अशा करता बसवली जाते की बाहेरून कुठलं सरपटणारं वगैरे सहज आत येऊ नये, जरा संरक्षण व्हावं म्हणून पाणी वगैरे आत येऊ नये. आणि द्वारातला द्वारपाळ देखील मीच होईन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पाऊवा मी होईन आणि गुरूंच्या पादुका वाहणा मी होईन. तिया मीची लैववीन आणि त्या पादुका किंवा वाहणा गुरूंच्या समोर करून त्यांना विनंती करणारी जी व्यक्ती असते सेवक, की आपण चपला घालाव्यात, आपल्या वाहना घालाव्यात, तर ते देखील काम मीच करीन. पाऊवा मी होईन तिया मीची लेववीन, छत्र मी आणि गुरूंना ऊन लागू नये म्हणून जे छत्र बाहेर पडतील तेव्हा ते छत्र देखील मीच होईन. आणि करीन बारीपण, आणि छत्र धरणारा जो बारी असतो ते बारीपण देखील करणारा मीच होईन. मी तळ उपरू जाणविता, आणि रस्त्याने जाता जाता जो एक सेवक बरोबर गुरूंच्या असेल की सांगेल की जरा जपून थोडासा खड्डा आहे, एकदम जरा खोल आहे, किंवा असं सांगणारा की जरा जपून एकदम उंचवटा आहे, तळ उपरू जाणविता. आणि हा तळ उपरू जाणविता हे काम करणारा त्याला चोपदार असं म्हणतात. हल्ली ही सगळी मानाची मानाच्या गोष्टी झाल्यात बरं का. बारी बारी हा बारी हा मान आहे, चोपदार हा मान आहे. आणि आपण कशाकरता चोपदार आहोत हे चोपदाराला माहीत नसतं, आपण कशाकरता बारी आहोत हे माहीत नसतं. त्याला असं वाटत असतं की माझे वडील बारी होते, आजोबा, म्हणून वंश परंपरेने आम्ही बारी आहोत, आम्ही चोपदार आहोत. परमार्थात खूप मानापमान आलेले आहेत. परमार्थ नाहीच आहे तो, कर्मकांडात परमार्थाच्या खूप मानापमान आलेले आहेत. पण हा जो चोपदार आहे या चोपदारांनी पुढच्या रस्त्याची कल्पना सतत द्यायची आहे. पूर्वीचे रस्ते थोडे खास खळग्याचे असतील, इकडून तिकडे जाताना तेवढी मदत तळ उपरू जाणविता चवर धरू हाती देता, चवर धरू धरू हातू देता. आणि चौरी धरणारा आणि चौरी ढाळणारा देखील मीच होईन. स्वामी पुढे खोलता होईन मी. आणि चोपदार आणि चौरी ढाळणारा जसा असेल तसा एक मनुष्य सतत पुढे येजा करत असतो की आता या दिशेला जायचे बरं का, आता असं वळायचंय, असं सांगणारा जो वाटाड्या खोलता हा खोलता रात्रीच्या वेळेला दिवा देखील धरून असतो, मशाल देखील धरून असतो. स्वामी पुढे खोलता होईन मी, मीची होईन सागळा, करू सुईन गुरुळा, सांडीती तो नेपाळा पडी घा मीची. मी शागीर होईन, झारी धरणारा. जेव्हा गुरूंना पाणी पिण्याची इच्छा होईल तेव्हा झारी मी धरणारा असेन. करू सुईन गुरुळा, गुरूंना पाणी देणारा देखील मीच असेन. सांडीती तो नेपाळा, आणि गुरु गुळणी करून चूळ जेव्हा टाकतील तेव्हा ती चूळ धरणारा नेपाळा देखील मीच होईन. होईन मी, मीची होईन सागळा, करू सुईन गुरुळा, सांडी ती तो नेपाळा पडी घा मीची. आणि तस्त देखील प्रसंगी मीच असेन. गुळणी इथं करा म्हणून सांगणारा ते तस्त धरणारा मी होईन आणि तस्त देखील मी असेल. आणि ही सगळीच्या सगळी गुरुसेवा कोणी केली आहे कोणी नाही माहिती नाही, पण मी मध्यंतरी भास्कर व बखल्यांचं चरित्र वाचत होतो तर त्याच्यात मास्टर कृष्णरावांनी असं म्हटलंय की भास्करबुवा शिकवत असताना एकदा त्यांना उबळ आली, अनुभव सांगताना त्यांनी लिहिले. तर उबळ आल्यावर ते गात होते आणि शिकवत होते आणि एकदम बेडका त्यांच्या घशातून बाहेर आला. तर म्हणाले आम्ही सगळे इकडे तिकडे पाहायला लागलो की काय त्यांना, म्हणजे ते उठून बाहेर तर तो एक गाण्याचा रंग बेरंग होऊन जातो. म्हणून म्हणाले की आम्ही उठलो काहीतरी भांडं आणायला तर बालगंधर्वांनी अशी ओंजळ केली याच्यात टाका. म्हणाले मनुष्य मोठा होतो तर तो सेवेमुळं कसा मोठा होतो. आणि भास्करबुवांनी त्यांच्या हातात तो बेडका टाकला आणि गाणं चालू केलं. म्हणजे जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की तस्त मी होईन पडीघा मी होईन, तर तशा प्रकारे देखील आपल्या आपल्या गुरूंची सेवा करणारे असे शिष्य आहेत. आणि पुढे मास्टर कृष्णरावांचं असं वक्तव्य किंवा वचन मी वाचलं की म्हणून बुवा गेल्यानंतर बुवांची जी कृपा आहे ती कृपा बालगंधर्वांवर विशेष झाली. एकाच तोडीचे गायक असताना देखील बालगंधर्वांच्या वाट्याला विशेष मान्यता आली. मास्टरांच्या वाट्याला फार मोठी मान्यता आहे. आपलं जे जनगण मन आहे तर त्याची लष्कराच्या बँड करता म्हणून संगीत रचना मास्टर कृष्णरावांनी केली. तेव्हा पंडित नेहरूंनी त्यांना बोलून घेतलेही काही कमी नव्हते. तरी देखील ते असं म्हणतात की त्यांच्यावर बालगंधर्वांवर फार मोठी बुवांची कृपा होती. याचं कारण बालगंधर्व सेवा करायला फार तत्पर होते. हडप मी वळ गईन मीची उगाळू घेईन उळीग मी करीन आंघोळीचे. हडप मी वळ गईन गुरुंना देण्यासाठी विडा किंवा पान मी माझ्या जवळ बाळगेन. मीची उगाळू घेईन आणि चावलेला विडा त्यांना नको असेल तेव्हा तो काढून घ्यायचा असेल तर तो काढून घेणाराही मीच होईन. उळीग मी करीन आंघोळीचे आणि आंघोळीची सगळी व्यवस्था चाकरी मी करेन. होईन गुरूंचे आसन अलंकार परिधान चंदनादी होईन उपचार ते आणि गुरूंचं आसन मी होईन. गुरु जिथं बसतात तर ते मी होईन असं म्हणतायत. अलंकार परिधान चंदनादी होईन उपचार ते मीची होईन सुवारू उत्तम स्वयंपाक करणारा सुवारू आचारी मी होईन. वोगरीन उपहारू आणि त्यांना वाढेन देखील मीच. आपण पे श्री गुरु ओवाळेन गुरुंना औक्षण मी करेन. जे वेळी देवो आरोगिती ज्या वेळेला देव गुरुदेव जेवायला बसतील तेव्हा पांती करू मीची पांती, तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा देखील मीच असेन. मीच त्यांच्या सोबत भोजनालाही बसेन. मीची होईन पुढे ती देईन विडा आणि भोजन झाल्यानंतर मी झटपट पुढे येऊन त्यांना विडा देखील देईन. ताट मी काढीन तर त्यांचं उष्ट खरगट मी गाठी। सेज मी झाडीन त्यांचं अंथरून झटकून साफ करून मी ठेवेन। चरण संवाहन मी जी करीन आणि मी त्यांचे पाय देखील चेपून देईन। सिंहासन होईन आपण वरी गुरु करीती आरोहण। होईन पुरेपण वोळगेचे आणि आपल्या स्वतःला मी सिंहासन बनवेन आणि वर गुरु विराजमान होतील। पूर्ती सेवा कशी करायची, पूर्ती सेवा कशी होऊ शकते, ती सगळीच्या सगळी सेवा मी करेन, माझ्याकडून होईल। श्री गुरुंचे मन जया देईल अवधान तो मी पुढा होईन चमत्कारू। आणि सद्गुरूंना ज्या ठिकाणी मन द्यावंसं वाटेल, सद्गुरूंचं मन ज्या ठिकाणी बसेल, त्या त्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी जाणून त्या ठिकाणी मी आधी जाऊन बसेल, माझ्यावरच सद्गुरूंचं मन येऊन बसेल। तया श्रवणाचे अंगणी वेगळा अर्थ आहे ना जरा। श्री गुरूंचे मन जया देईल अवधान म्हणजे मनाने त्यांना जे ऐकावंसं वाटेल तो मी पुढा होईन चमत्कारू। म्हणजे त्या ठिकाणी मी असेन पण तो शब्द तो विषय मी होईन। तया श्रवणाचे अंगणी होईल शब्दांची या औक्षोहिणी। स्पर्श होईन घसणी अंगाची या। मी अवधान झाल्यामुळं त्यांच्या आवडत्या शब्दांचं। तया श्रवणाचे अंगणी होईल शब्दांची या औक्षोहिणी। औक्षोहिणी शब्दांचा वर्षाव तिथं होईल की त्या अंगणामध्ये त्या श्रवणाच्या ठिकाणी मीच असेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत। स्पर्श होईन घसणी अंगाची या। आणि सद्गुरूंचा अंगाचा स्पर्श जिथं जिथं होईल तिथं मी घसणी होऊन राहीन, मलाच तो स्पर्श होईल। श्री गुरूंचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहती तिये सकळे होईन रूपे। आणि अत्यंत स्नेहाळपणे अवलोकन करणारे श्री गुरूंचे डोळे जिथं जिथं जातील त्या त्या सगळ्यांच्या रूपानी मीच तिथं उपस्थित असेन। ती रसने जो जो रुचेल तो तो रसू म्या होई जेल। गंध रूपे किजेल घ्राण सेवा एवं बाह्य मनोगत। श्री गुरु सेवा समस्त वेटाळीन वस्तू जात होऊन या। ही जी बाह्य सेवा आहे या बाह्य सेवेचा काही थोडा थोडा भाग प्रत्येकाला करता येईल। कोणीही कितीही गुरुसेवक झाला तरी देखील अशा प्रकारची सर्व गुरुसेवा मी करीन असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांना निश्चित अशी गुरुसेवा करायला मिळालेली आहे। कारण ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ त्यांचे वडील बंधू होते, वडील बंधूंबरोबरच ते राहत होते। त्यामुळे ही सगळी सेवा ज्ञानेश्वर महाराजांच्या हातून घडलेली आहे। अंतरंग सेवेचा भाव देखील त्यांनी केला आणि बाह्य सेवा देखील त्यांची झाली। काही काही बाबतीत आपल्याला आश्चर्य वाटतं की जड गोष्टी कसे ज्ञानेश्वर महाराज झाले। जिथं जिथं निवृत्तीनाथांनी पाहिलं तर ती रूपं ज्ञानेश्वर महाराजांनी कशी घेतली। तर मी याचा एक अर्थ लावतो, खूप खूप वर्ष या सगळ्या ओव्या माझ्या आकर्षणाच्या ओव्या आहेत, अनेक वेळेला त्या वाचनात आलेल्या आहेत। ही जी बाह्य सेवा आहे ही बाह्य सेवा वस्तूंच्या अंगाने केली कशी ती वस्तू आपण झालो असा भाव आहे. एवढंच नव्हे तर गुरूंचा बारी हा वेगळा असू शकतो, पण त्या बारीकडे अद्वैत भावाने पाहण्याची बुद्धी, त्याचा मत्सर न करण्याची बुद्धी आली तरी पुरे. कारण जो गुरूंच्या जवळ आहे त्याचा फार लोक मत्सर करतात. एवढंच नव्हे तर तो वाईट कसा होईल हे देखील पाहण्याचा कधी कधी प्रयत्न केला जातो. संकुचितता प्रगट होते. एखादा शिष्य गुरूंच्या नजरेतून उतरावा म्हणून देखील प्रयत्न घडतो. अंबुराव महाराजांच्या बाबतीत असं घडायचं की नऊ तासाचा नेम असायचा आणि काही मंडळी डुलक्या काढायची असं महाराजांना नंतर कोणीतरी सांगायचं की तुमच्याबरोबर हे बसतात पण हे झोपतात, तर असे झोपू नयेत आणि नेम करावा म्हणून एक दासबोधाचे ठराविक अतिउत्कृष्ट समास सतत संथपणे वाचले जात असत की जर त्याच्यातून बाहेर आला नेमातून तर दासबोधाकडे लक्ष जावं आणि मग परत नेमाला बसून तिकडे थोडं दुर्लक्ष होऊन परत तो नेमात जावा. तरी देखील जो वाचणार असे तो जागा असे, साहजिक आहे तो वाचत असे आणि त्यांनी इकडे तिकडे मधून अधून पाहायचं आणि जो नेमाला बसलेला असताना असा करेल उदाहरणार्थ, तर अशा व्यक्तीला त्यांनी हाक मारायची असं उमदीकर महाराजांनी सांगून ठेवलं की कुलकर्णी भाऊसाहेब की मग त्यांनी म्हणायचं की हो जागा आहे किंवा धडपडत जागा व्हायचं आणि नेमाला बसायचं असा तो प्रकार होता. तर तेव्हा अंबुराव महाराजांवर खूप प्रेम आहे असं लक्षात घेऊन तिथं त्यांनी असं ठरवलं की महाराजांना समजावं, महाराजांना असं वाटतं की अंबुराव फार कोणीतरी आहे तसं व्हायला नको म्हणून महाराजांच्या नजरेतून उतरावेत म्हणून अंबुरावांना मधून अधून हाक मारत जा म्हणून त्यांना सांगण्यात आलं आणि ते मधून अधून हाक मारायचे की अंबुराव आणि अंबुराव म्हणायचे की जागा आहे. जेव्हा अंबुरावांच्या लक्षात आलं की हा सगळा उगीच प्रकार चालतोय तेव्हा किती हाका मारा लक्षच द्यायचं नाही असं अंबुरावांनी ठरवलं. पण असं घडू शकतं. असं जर घडत असेल गुरूंच्या कडे शिष्यांनी दुसऱ्या शिष्याबद्दल कागाळी हा प्रकार फार वाईट आहे. त्याचा हेतू खरंच सरळ नसतो, कधीही हेतू सरळ असण्याची शक्यता नाही. कधी कधी काय असतं की वस्तुस्थिती सांगतो असं म्हणून सांगणं घडतं. पण स्वामीजींच्या ठिकाणी तर पाठीच लावलेली होती दुकानामध्ये की साधकांनी दुसऱ्या साधकाविषयी काही बोलू नये, फक्त आपल्या साधनेविषयी बोलावे अशी पाठीच होती. मी या ओव्यांचा असा अर्थ घेतो की हा व्यापक भावाचा सराव आहे. जो चोपदार आहे तो चोपदार आहे, पण चोपदाराविषयी अत्यंत आदर आणि आपणच जणू चोपदार झालेले आहोत, आपणच बारी झालेले आहोत, आपणच उष्टखरकट काढणारे झालेले आहोत. सगळ्या सेवा एकच व्यक्ती करेल असं खरंच शक्य नाहीये. पण संकुचितता जावी हा हेतू याच्या मागे आहे आणि मी या ओव्यांकडे कायम या पद्धतीने पाहिलं. त्यामुळे उत्सवामध्ये स्वामीजींची पाद्यपूजा कोणी करायची, जो करेल तो आणि आपण याचा फरक काय आहे, कोणी बोलायचं, कोणी अभंग म्हणायचे, कोणी स्वामीजींच्या बरोबर राहायचं, कोणी त्यांची विशिष्ट सेवा करायची, जो सेवा करतो त्याच्याविषयी अतिशय आदर आणि आपणच जणू ती सेवा करतो आहोत अशा भावनेने त्या सेवेकडे पाहायचं, एवढी एकच गोष्ट शिल्लक राहते आणि ही गोष्ट व्यापकता देते. नाहीतर समोर असलेल्या व्यक्तीविषयी, जो जवळ आहे त्या व्यक्तीविषयी किलमिश, याचं कारण मी तिथं नाही ही अडचण, त्यापोटी किलमिश, यांनी परमार्थ वाया जातो. आणि आपल्याला आपल्यापुरता या ओव्यांचा सर्वात उत्कृष्ट अर्थ असाच घेता येणं शक्य आहे. म्हणून तो व्यापक झालेला असला पाहिजे. एकपत्नी व्रतच आहे गुरूंचं. अनेक सेवक आहेत ते सेवक मीच झालोय असा भाव आहे. मी सगळं करीन असं नाही, दुसऱ्याचा दुस्वास करेन असं नाही, सद्गुरूंना केवळ माझ्यापाशीच बांधून ठेवीन असं नाही. अशा प्रकारचा गुरुसेवक आवश्यक आहे. प्रसंगी जर एकच शिष्य गुरुंना असता तर गोष्ट निराळी आहे, पण गुरु बहुतांची माये, अनेकांची माय माऊली गुरु आहेत. परी एकलौती होऊन ठाये असा भाव धरला तरी देखील गुरुंना वेध लागतो, गुरुंना अशा शिष्याचा प्रेमाचा छंद लागतो. म्हणून या ओव्या देखील तुम्हाला इतरांना दूर करून आपणच गुरूंच्या सारखं जवळ पाहिजे असं सुचवत नसून, जो गुरूंच्या जवळ आहे तर तो मीच आहे असा व्यापक भाव सुचवतात असं मी अर्थ घेतला आणि या अर्थाने चालण्याचा प्रयत्न केला. कारण ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे की गुरूंच्या परिवारातला प्रत्येक जण मी होईल, ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. किती मंडळी गुरूंकडे येणारी आहेत, त्यांचे किती वेगळे वेगळे गुण आहेत, माझी एक प्रकृती आहे, माझे एक गुण आहेत आणि इतरांचे गुण माझ्या ठिकाणी नसणार आहेत, ते कसे आणणार मी? कोणाच्या ठिकाणी कवित्व असेल मी माझ्या ठिकाणी आणू शकत नाही, कोणाचं वक्तृत्व असेल मी आणू शकत नाही, कोण अंग मेहनत करणार आहे मला तशी सोय शक्यता नाही, कोणी स्वयंपाक उत्तम करत असेल मी काय करेन? असं असल्यामुळं जो सगळ्या अंगाने तयार होईल आणि ज्याला अशा प्रकारची एकट्याला सगळ्यांची सेवा सगळ्या प्रकारे सेवा करायला मिळेल तर फारच चांगली गोष्ट आहे. पण जे सेवक आहेत तर ते सगळे सेवक आपणच झालेले आहोत असा भावच प्रशस्त आहे. अशा वेळेला जेव्हा ही मर्यादा असते तेव्हा एवं बाह्य मनोगत श्री गुरु सेवा समस्त वेटाळीन वस्तू जात होऊन या, जव देह हे असेल तव बोळगी ऐसी किजेल. स्वामीजींना उचलून आणण्याचं काम करत होते तर तिथं अनिरुद्ध दादा, आरके शेठ अशाच व्यक्ती पाहिजेत, मी कशी ती सेवा करू शकेन? जिन्यातून स्वामींना उचलून खुर्ची घेऊन यायचं, प्रत्येक जण प्रत्येक सेवा करण्यासाठी निर्माणही नाही झालेला. तेव्हा माझा असा भाव आहे की या व्यक्तींविषयी अत्यंतिक आदर ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. अनेक सेवा अशा असतात की त्या सेवा प्रत्येक व्यक्ती नाही करू शकत, तेव्हा आपण व्यापक होणं, व्यापक विचार करणं हाच भाग आहे. आपलं फार सुंदर मंदिर बांधून झालेलं आहे तर ते काम नानांनी केलं, प्रत्येक जण नाही ते करू शकत. अशा वेळेला त्यांनी केलं म्हणजे त्यांच्याविषयी फार आदर भाव ठेवणं आपलं काम आहे. फार मोठी सेवा हातून घडली, इतकी की ती जणू मीच केली, मीच तो झालो आणि माझ्या हातूनच ती सेवा घडली, अशा प्रकारचा भाव कुठेतरी आवश्यक आहे. नाहीतर मत्सराचा वळसा निर्माण होऊ शकतो साधकाच्या जीवनामध्ये, तो होता कामा नाहीये. अशा रीतीने अशा पद्धतीने या ओव्यांकडे जर पाहिलं तर मात्र मार्ग निघतो. ज्या तस्तामध्ये ते चूळ टाकताहेत ते तस्त मी झालेलं आहे असं मनाने तर पाहता येईल, वेळ आली तर हातात देखील घ्यायची तयारी पाहिजे. आणि सगळ्यांना अशा प्रकारची सेवा नाही करता येत, प्रत्येक सेवा प्रत्येकाला नाही करता येत. भगवंतांच्या बोटाला जखम झाली, रक्त व्हायला लागलं, तिथं त्यांची बहीण होती सुभद्रा, रुक्मिणी देखील होती आणि द्रौपदी देखील होती। पण आपला शालू फाडला द्रौपदीने, या सेवेकडे फार आदराने पाहणं गरजेचं आहे। आणि सेवेच्या बाबत कल्पना करणं, संकल्प करणं हे फार महत्वाचं आहे, नाहीतर जर संकल्प असेल या प्रकारचा की वेळ येईल तेव्हा याच्यातली कोणतीही सेवा मी करेन, तर वेळ प्रसंगी तशी सेवा करता येईल, हाही अर्थ एक याच्यातून घेता येण्यासारखा आहे। एकदम कडक ऊन पडलं आणि माझ्याजवळी छत्री आहे आणि यांच्याजवळी छत्री आहे, पण यांना पटकन सुचलं की उघडावी आणि स्वामीजींच्या डोक्यावर धरावी आणि माल नाही सुचलं, याचं कारण माझा संकल्प कमी पडला, मी तसं चिंतन नव्हतं केलेलं। माझं चिंतन असं होतं की जर ऊन पडलं तर आपल्याला छत्री पाहिजे म्हणून आपण छत्री आणलेली आहे, आणि त्यांचं असं चिंतन होतं की वेळ प्रसंगी स्वामींकरता आपण छत्री घेतलेली आहे, पटकन उघडू शकले, मग मी काही नाही करू शकत, मग मी नाही म्हणू शकत की आता मी धरू का, म्हणून या प्रत्येक सेवेचं चिंतनही करायला लागेल। जर चिंतन केलं सेवेचं तर जेव्हा वेळ येईल तेव्हा अचूक आपल्या हातून सेवा घडेल, कधीतरी एखादी सेवा करण्याचा प्रसंग येऊ देखील शकतो, तेव्हा देखील पुढे सरसवायचं असतं, आपण सेवा करायची असते हे समजलं पाहिजे। म्हणून या तऱ्हेने या ओव्यांकडे आपण पाहूया। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम।